आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारा ज्ञान भारतम या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचं आरक्षण जाहीर. मनुष्य कल्याणासाठी ब्रह्मकुमारी संस्थेचं काम महत्वपूर्ण असल्याचं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. आणि नागपूर जिल्ह्यात सेवा पंधरवाड्यात शासकीय सुविधांवर आधारित 7-स्टार महसुली गाव अभियान राबवणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्ञान भारतम विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी ज्ञान भारतम या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन केलं. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन, जतन आणि सार्वजनिक सहभागाला गती देण्यासाठी ज्ञान भारतम या डिजिटल पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून भारताच्या ज्ञानाचा वारसा पुन्हा मिळवणं ही या परिषदेची संकल्पना असून कालपासून या परिषदेला सुरुवात झाली. देशोदेशीचे विद्वान, संवर्धनवादी, तंत्रज्ञ आणि धोरणतज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ देववली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह जगदीप धनखड, हमीद अन्सारी, एम व्यंकय्या नायडू हे माजी उपराष्ट्रपती तसंच अनेक केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी आज राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही स्वीकारला. दरम्यान राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या महाराष्ट्राचे राज्यपाल पदाचा तात्पुरता कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आलाय. भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन म्हणजेच एनपीसीआयनं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातील युपीआय व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. येत्या 15 तारखेपासून हा बदल लागू होईल. मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार विभाजित करून किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यासारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत होत्या. अशा क्षेत्रांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे. मात्र व्यक्ती ते व्यक्ती व्यवहाराची मर्यादा 1 लाख रुपये प्रतिदिवस अशी पूर्वीप्रमाणेच कायम राहील. वस्तू आणि सेवा कर आता फक्त 5% आणि 18% अशा 2 स्तरात आकारला जाणार आहे. यामुळे गृहिणींनी विशेष आनंद व्यक्त केलाय. अशाच एका गृहिणीचं मनोगत आपण ऐकूया.
रोजच्या वस्तू त्या किचन मधल्या त्या कमी म्हणजे स्वस्त झाल्या असल्यामुळे त्यांच्यात एक आनंदाची लहर आहे. आणि ज्या घरच्या ज्या महिलांच्या उत्पादन असतात त्या पण छोटे छोटे त्यांचे स्वप्न असतात घरांचं सामान, इलेक्ट्रिक सामान घेण्यासाठी त्या पण आता त्या घेऊ शकतील. जसं आमचं पण स्वप्न होतं कार घेण्याचं, तर आम्ही पण लवकरच कार घेण्याचं निश्चित करू.
विदर्भातील शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्या यासाठीच अॅग्रोव्हिजन सारखी संकल्पना अस्तित्वात आली असून अॅग्रोव्हिजनला कोणताही जात धर्म विचारधारा नसून हे कृषी प्रदर्शन सर्व शेतकऱ्यांसाठी खुलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. अॅग्रोव्हिजन 2025 हे कृषी प्रदर्शन दिनांक 21-24 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित केलं जाणार आहे. त्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं. यंदाच्या अॅग्रोव्हिजनचं 16वं वर्ष असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असंही ते म्हणाले.
पहिले आपण 21-24 नोव्हेंबर आहे याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या 4 दिवसात व्हिजिट करावं आणि त्यांच्या उपयोगाचे जे वर्कशॉप आहेत त्यात त्यांनी यावं अशी आपल्या आमच्या मार्फत आपण सगळ्यांना विनंती करावी. हे आपलं 16वं वर्ष आहे. पंजाबराव देशमुखांच्या नावाने 450 कोटी रुपयाचं अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर देवेंद्रजींनी आपल्याला दिलं आणि आज आपण ते मोठ्या प्रमाणात करतोय. त्याच्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं करतोय.
राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली. जाहीर यादीनुसार विदर्भात बुलढाणा, यवतमाळ यांच्यासह नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग खुला ठेवण्यात आलाय. यामध्ये अमरावती, गोंदिया, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण लागू करण्यात आलंय. अनुसूचित जातीसाठी वर्धा आणि चंद्रपूर महिला ही पदं आरक्षित करण्यात आली आहेत. तर अनुसूचित जमातींसाठी अकोला आणि वाशिम या जिल्ह्यातील अध्यक्षपदं राखीव ठेवली गेली आहेत. ही दोन्ही पदं महिलांसाठी राखीव आहेत. ओबीसी मागास प्रवर्गासाठी नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भाऊ बहीण असा बंधुभाव सर्वांमध्ये असला पाहिजे, त्यामुळे आपुलकीची भावना बळावते आणि वाद कमी होतात, कारण बंधुभाव स्वार्थाला गिळून टाकतो. स्वार्थ उपद्रवी आहे, व्यक्तीच नाही तर राष्ट्रांमधील वाद या स्वार्थातूनच उद्भवले आहेत, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं. नागपुरातील वर्धा रोड स्थित ब्रह्मकुमारीज विश्वशांती सरोवर स्थापनेच्या 7व्या वर्धापन दिन सोहळ्यात भागवत बोलत होते. वसुधैव कुटुंबकम हे तत्व आपण जाणतो, त्यामुळे विश्वकल्याणासाठी भारताने प्रबळ होण्याची गरज भागवत यांनी मांडली. भारतात मनुष्य कल्याणासाठी विविध विभाग कार्यरत आहेत, त्यापैकी ब्रह्मकुमारी संस्थेचं काम महत्वपूर्ण आहे, असं भागवत म्हणाले. सुमारे 1,11,500 चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या जामठा स्थित ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाचं आध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र म्हणून विश्वशांती सरोवराची 2018 स्थापना करण्यात आली होती. आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथं नोव्हेंबर महिन्यात आयोजित राष्ट्रीय आरोग्य महामेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलंय. काल दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात त्यांची भेट घेऊन होऊ घातलेल्या कार्यक्रमाची माहिती राष्ट्रपतींना देण्यात आली. आयुष मंत्रालयातर्फे आयोजित या राष्ट्रीय पातळीवरील महाआरोग्य मेळाव्याचं प्रमुख उद्दिष्ट आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी सिद्ध, सोवा रिग्पा आणि होमिओपॅथी या भारतीय पारंपरिक पद्धतींची समृद्ध परंपरा, त्यांची वैज्ञानिक मीमांसा आणि जनकल्याणकारी स्वरूप जनतेसमोर सादर करण्याचं होय. देशातील नवनवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आजच्या किसान समृद्धी मेळा इथं उपलब्ध करून देण्यात आला असून रामटेकसह नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याची माहिती करून घ्यावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रामटेक यांनी रामटेक इथं केलं. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रामटेक येथील नेहरू मैदान इथं आज सकाळी किसान समृद्धी मेळावा तसंच कृषी प्रदर्शनीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याचं उद्घाटन आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी येत्या 18 सप्टेंबर रोजी सदर इथल्या जिल्हा नियोजन भवनात सकाळी 11 होणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेतील. जिल्ह्यातील अन्यायग्रस्त आणि पीडित महिलांनी पुढे येऊन या जनसुनावणीचा लाभ घ्यावा, असं आवाहन आयोगातर्फे करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यभर सेवा पंधरवडा म्हणून साजरी केली जाते. या कालावधीत नागपूर जिल्ह्यात शासकीय सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीवर आधारित 7-स्टार महसुली गाव अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ बिपिन इटनकर यांनी दिली. यामध्ये प्रत्येक गावासाठी पाणंद रस्ता, पात्र असलेल्या गरजूंना पट्टे वाटप, अर्ध न्यायिक प्रकरणांसंदर्भात स्थानिक पातळीवरच सुलभ न्यायनिवाडा व्हावा यासाठी विशेष लोक अदालत, गरजूंना प्रमाणपत्रांचं वाटप, तक्रार निवारणातून समाधान दिवस, जिवंत सातबारा तसंच फेरफार, संजय गांधी निराधार योजनेतून अधिकाधिकांना न्याय या 7 कार्यक्षेत्रांवर केलेल्या कामांचं मूल्यमापन करून अशा गावांना 7-स्टार महसुली गाव म्हणून जाहीर केलं जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज संध्याकाळी नागपूर शहरातील नागपूर अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 4 पदरी उड्डाणपुलाचं उद्घाटन करतील. 191 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या 2.85 किलोमीटर लांबीचा 4 पदरी उड्डाणपुलामुळे नागपूर विद्यापीठ परिसर चौक ते नागपूरमधील प्रादेशिक वाहतूक कार्यालय आरटीओ जोडलं जाणार आहे. फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरीन यानं इराणच्या परहम मगदुसुलूवर विजय मिळवत 5.5 गुणांची कमाई केली आहे. भारताच्या अर्जुन एर्गेसीला हरवणाऱ्या जीएम मॅथियोस ब्लूबॉमने त्याची बरोबरी केली. महिला विश्वविजेती दिव्या देशमुखला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला असून गुकेशचा पुढचा सामना तिच्याबरोबर होईल. येत्या काही तासात संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी वीज आणि गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारा ज्ञान भारतम या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन, राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचं आरक्षण जाहीर, मनुष्य कल्याणासाठी ब्रह्मकुमारी संस्थेचं काम महत्वपूर्ण असल्याचं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन आणि नागपूर जिल्ह्यात सेवा पंधरवड्यात शासकीय सुविधांवर आधारित 7-स्टार महसुली गाव अभियान राबवणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.